नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रतिज्ञापत्रांसाठीचं 500 रुपये मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. विधानसभेतून अबू आझमी यांचं निलंबन, तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा अविश्वास प्रस्ताव. सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कारवाईचा इशारा. पशुधन रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला केंद्र सरकारची मंजुरी. आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत रविवारी भारत न्यूझीलंड लढत. आता सविस्तर बातम्या. शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं लागणारं 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे शासनाची विविध प्रकारची प्रमाणपत्रं आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्थात सेल्फ अटेस्टेड अर्ज करून मिळू शकतील, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
आता यानंतरच्या कुठल्याही शैक्षणिक कामाकरता जात पडताळणी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल, राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र असेल, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कार्याकरता जे काही आमचा महसूल विभाग प्रमाणपत्र देतात त्या प्रमाणपत्राला कुठलाही स्टॅम्प लागणार नाही, कुठलंही मुद्रांक शुल्क लागणार नाही.
या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सरकारनं कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले,
मैंने सीआयडी के लोगों को बहुत स्पष्ट शब्दों में कहा देयर विल बी नो इंटरफेरेंस और उन्होंने बहुत अच्छा इन्वेस्टिगेशन किया. हमारी फॉरेंसिक टीम ने जो मोबाइल घूमे थे, जिन मोबाइल को डिलीट कर दिया था, उन मोबाइल को भी लेटेस्ट टेक्नोलॉजी के माध्यम से उसका पूरा डेटा रिट्रीव किया. चार्जशीट जिस दिन दाखिल हुई उसी दिन मुझे पता चला है कि क्या इन्वेस्टिगेशन है.
धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस हत्या आणि इतर प्रकरणात दोषी आढळल्यानं मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीनं अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळ सचिवांकडे दिलेल्या याबाबतच्या पत्रावर अनिल परब, भाई जगताप आदींची स्वाक्षरी आहे. औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभेत काल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या याबाबतचा प्रस्ताव सभागृहानं संमत केला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईला पाठिंबा दिला, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला. आमदार आदित्य ठाकरे यांनीही अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईचं समर्थन करत अशाच प्रकरणात इतरांवरही कारवाईची मागणी केली. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथल्या राजमाता जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहित करून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. राज्यात 5 वेगवेगळ्या महसुली विभागात शिवसृष्टी उभारली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल सैन्यानं पकडलं त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यातल्या विविध सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. आमदार सुनील प्रभू यांनी विधानभवनाबाहेर वार्ताहरांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रामध्ये खोट्या कंपन्या आणि खोटी औषधं ज्या पद्धतीने वितरित केली गेली हा मोठा भ्रष्टाचार आहे. ती कंपनी उत्तराखंडची होती, कंपनी अस्तित्वात नसताना देखील ही औषधं खरेदी केली गेली आणि अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करतंय, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करतंय आणि खोटी औषधं विकणाऱ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालतंय असं आम्ही विधानसभेत मांडून आज सभात्याग केलेला आहे.
जालन्यात भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावात कैलास बोराडे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना मकोका लावण्यात येणार आहे. सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले नसल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. काल विधान परिषदेत सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरही काल विधिमंडळात चर्चा झाली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष झालेल्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सुमारे 28 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यात सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांना 2 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या न्यायालयानं ठोठावली होती. या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं काल हा निर्णय दिला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
शेतकऱ्यांच्या पशुधनाचं आरोग्य आणि रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसीकरण, देखरेख आणि आरोग्यसेवेत सुधारणा यासह पशु औषधीचाही यात समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी 3,880 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. आयसीसी अजिंक्यपद करंडक स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी भारत आणि न्यूझीलंड संघात होणार आहे. काल पाकिस्तानात लाहोर इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव केला. न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजी करत 362 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 50 षटकात 312 धावाच करू शकला. धाराशिव जिल्ह्यातल्या वाखरवाडी इथल्या रोहिणी सुरवसे या जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या माध्यमातून स्वतःच्या शेतात सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादन घेतात. 2017 त्यांनी अन्य 8 महिलांना सोबत घेऊन 24 गावातल्या महिलांना सेंद्रिय शेतीसाठी प्रवृत्त केलं. त्यातून आता शेकडो लाभार्थी महिलांनी आपापल्या शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला असल्याचं सुरवसे यांनी सांगितलं.
माझं नाव रोहिणी सुरवसे. माझ्या अंडर 8 कृषी सखी आहेत. तर त्या 8 कृषी सखींना मी आता स्वतः मार्गदर्शन करते. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक कृषी सखीकडे प्रत्येकी 3 गावं आहेत. तर त्या 3 गावातील लाभार्थ्यांसोबत कृषी सखी त्यांच्या कार्यशाळा शेतीशाळा घेऊन त्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण देते आणि त्यासाठी आम्ही लाभार्थ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त करतो.
बीड जिल्ह्यातल्या देवळा गावच्या 11 कुटुंबातल्या महिलांनी एकत्र येत ऑर्गॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाची स्थापना केली आहे. यामध्ये महिला शेतीतली बीज प्रक्रियेपासून काढणीपर्यंतची सगळी कामं एकत्र करत असून अशा एकत्र कामांमुळे पैशांची मोठी बचत होत आहे. इतर गावातल्या महिलांनाही अशा प्रकारचे गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. पशुगणनेमध्ये लातूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. शासनानं विहित केलेल्या कालावधीत लातूर जिल्ह्यात 10 तालुक्यांमधल्या 941 गावं आणि 198 शहरी वॉर्डमध्ये पशुगणना पूर्ण झाली आहे. या कामासाठी जिल्ह्यातले 181 प्रगणक, 35 पर्यवेक्षक, 132 संस्थाप्रमुख नेमण्यात आले होते. बीडच्या जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी मुख्य शाखा आणि धोंडीपुरा शाखेतल्या तिजोरीतून 22,27,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी गेल्या सप्टेंबरपासून अटकेत असलेला मुख्य आरोपी बबन शिंदे याच्या विरोधात अन्य काही कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बालविवाह ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी स्वयंप्रेरणेनं काम करणं आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. काल सोयगाव इथं या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक गावात पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान जिल्हाधिकारी स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी काल जिल्ह्यात 10वीच्या विविध परीक्षा केंद्रांची पाहणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी असलेली व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची सुविधा या बाबींसह प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये जाऊन कॉपीमुक्त अभियानाच्या दृष्टीनंही पाहणी करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रतिज्ञापत्रासाठीचं 500 रुपये मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. विधानसभेतून अबू आझमी यांचं निलंबन, तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा अविश्वास प्रस्ताव. आणि पशुधन रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला केंद्र सरकारची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.